வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜெய். சப சந்தன கீ ஜெய். ஜெய ஜெய ரகுவீர். த்யக்த்வா கர்மஃலாசங்கம் நித்யத்ருப்தஃ நிராஶ்ரயஃ கர்மண்யபிப்ரவ்ருத்தோபி நைவ கிஞ்சித் கரோதி ஸஹ. चौथ्या अध्यायामध्ये आलेली कर्म योग्याची लक्षण किंवा ज्ञानपूर्वक ज्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे, ज्ञान कर्म संन्यास योग, ज्याला ज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, आपण अव्यय आणि अकर्ता अशा भूमिकेवर जो आहे आणि या भूमिकेवर स्थिर राहिल्यामुळं ज्याच्या कर्मांचा सहजगत्या मनतः त्याग झालेला आहे, कर्म होत असतानाच आपण कर्म करत नाही अशी भूमिका ज्याची झालेली आहे, जो कर्मबंधापासून सुटलेला आहे, अशा पुरुषाची लक्षणं चौथ्या अध्यायामध्ये जी सांगितली ती आपण पाहतो आहोत. ही लक्षण मी आठवण करून देतो. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरुचे मी योगे. अशा प्रकारे ज्याला आत्मनिवेदन झालेला आहे, आत्मनिवेदन भक्तीला जो प्राप्त झालेला आहे, तो सदांकदा मुक्त असतो. अशा प्रकारे आत्मनिवेदन भक्ती भक्तीच्या अंतर्गत पाहत असताना आपण प्राप्त पुरुषांची लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये जी जी आली ती पाहायला सुरुवात केली आणि त्याच्या अंतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणं पाहिली आणि आता हे ज्ञान कर्म संन्यास ज्ञानाच्या योगाने कर्म घडत असतानाच कर्म होत नाहीत अशा बोधावर जो पुरुष आहे त्याची लक्षणं पाहायला आपण सुरुवात केलेली आहे. ज्यांनी कर्मफळाची आसक्ती सोडून दिलेली आहे, त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्य तृप्तः, जो नेहमीच तृप्त असतो, निराश्रयः अहंताजन्य कर्म आणि कर्मफळाचा आश्रय ज्यांनी टाकून दिलेला आहे असा. कर्मण्यभिप्रवृत्तोपी, तो कर्म करायला प्रवृत्त झालेला दिसत असताना देखील, नैव किंचित करोति सहा, तो यत्किंचित ही कर्म करत नाही, अशी एक गमतीशीर शब्द योजना भगवंतांनी केली, व्यासांनी केली. तो कर्म करतो आहे पण काहीही करत नाही असं ते म्हणतात. अगदी कर्माला प्रवृत्त झालेला असताना देखील तो काहीही करत नाही. फळाचे नि हावे जैसा तैसा कर्म करी आघवे न कीजेची येणे भावे उपेक्षी जो। फळाची हाव असणारा मनुष्य जसा फळाच्या प्रेरणेनी उत्साहानी कर्म करतो तशा प्रकारे हा कर्म करताना दिसतो, पण त्याच्यामध्ये फळाची हाव नसते आणि कर्म झाल्यावर देखील आपण कर्म केलंच नाही अशा भावनेने तो कर्माची आणि कर्मफळाची उपेक्षा करतो। असं एक आपल्या कल्पनेतही न बसणारं जीवन भगवंत वर्णन करून सांगत आहेत। हा जो पुरुष आहे हा पुरुष भगवत समान झालेला आहे। जसा भगवंतांचा आपण अज आणि अव्यय अशा प्रकारचा बोध आहे तशाच प्रकारचा बोध या पुरुषांनी प्राप्त करून घेतलेला आहे। आपण जन्मरहित आहोत, अविक्रिय आहोत, अव्यय आहोत, आपल्याला व्यय नाही। तसंच सर्व प्रकारची कर्म करत असताना आपलं अव्ययत्व आणि अकर्ता ही भूमिका जशी भगवंत सोडत नाहीत तशाच प्रकारे हा पुरुष देखील सोडत नाही। कर्म करताना माहीत असतं की आपण अकर्ता आहोत आणि कर्म मात्र करतो आहे। आपण देह नाही, आपण नाशरहित व्ययरहित सच्चिदानंद स्वरूप आहोत हे माहिती आहे आणि कर्म करतो आहे। जसं भगवंतांची कर्म चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम। मी त्याचा कर्ता असतो एक प्रकाराने, पण मी नेहमीच अकर्ता आणि अव्यय आहे असं समज। असं समजत असताना जो आपल्या स्वतःच्या कर्मांकडे या भूमिकेतून पाहायला लागला, आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे अशा भूमिकेतून पाहायला लागला, त्याचं चरित्र भगवंत सांगतायत की तो त्याच्या सर्व कर्मांमध्ये कर्मणी अकर्मय पश्येत, सर्व कर्मांमध्ये तो आपली अकर्म आत्मदशा पाहत असतो। कर्म चालू असताना आपण अज आणि अव्यय आहोत आणि अकर्ता आहोत हे सतत जो पाहत असतो अथवा अनुभवत असतो, आणि म्हणून तो नैष्कर्म्य आत्मबोधावर स्थित असतो। कर्मणी अकर्म यः पश्येत, आणि म्हणून नैष्कर्म्य आत्मबोधावर असल्यामुळं अकर्मणीच कर्म यः, मुळीच कर्म न करणाऱ्या आपल्या हातून तत्वत प्रकृतीकडून कर्म मात्र उदंड घडत आहेत हे जो पाहतो। स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कर्म कृत्स्न कर्म कृत, तो खरा बुद्धिमान, त्यांनी सर्व कर्म यथासांग केली आणि बाकीचे जे यथासांग कर्म करतात ते कर्मांमध्ये अडकतात, ते कर्मफळामध्ये अडकतात, ते जीवभावामध्ये अडकतात। पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम अशी त्यांची पंचायत होऊन जाते। कर्म करत असताना भरपूर अबोध जमा करतात, आणि हे आपण अव्यय आहोत, अज आहोत आणि अकर्ता आहोत ही भूमिकाच सोडत नाहीत। असं असल्यामुळं या पुरुषांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य नेहमीच चिंतनीय ठरतं। यांची वैशिष्ट्यांचा अधिक खुलासा करताना भगवंत यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, त्यांचे सर्व समारंभ, त्याची कर्म ही समारंभ होऊन जातात, केवळ कर्म राहत नाहीत। कर्म वेगळी आणि समारंभ वेगळा, नियोजनपूर्वक केलेल्या कर्माला समारंभ असं म्हणतात, त्याच्यात तत्परता असते. सांगोपांग कर्म आचरण्याची संपूर्ण योजना जणू त्यांनी बनवलेली असते, आणि असं करत असताना देखील त्याच्या ठिकाणी कामना नसतात आणि संकल्प नसतो असं भगवंत सांगतात. अशक्य वाटणारी गोष्ट, कारण आमच्या प्रत्येक कर्मामध्ये कामना भरलेली आहे आणि प्रत्येक कर्म हे संकल्पानी घडत आहे. आणि भगवंत असं म्हणतात की यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः. प्रभू श्रीरामांचं जीवन, प्रभू श्रीकृष्णांचं जीवन जणू स्वतःचं चरित्र, आत्मचरित्र, स्वकथन भगवंत करत आहेत. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधाहा. ज्ञानाग्नीनी ज्याची कर्म दग्ध झालेला आहे असा त्याला ज्ञानी पुरुष पंडित असं म्हणतात. तो पंडित या पदवीला प्राप्त होतो. पंडा म्हणजे शुद्ध बुद्धी ज्याला लाभलेली आहे असा, असं त्याचं एक लक्षण सांगितल्यावर या श्लोकात पुढचं लक्षण सांगितलेलं आहे. हे सर्व जे विवरण आहे ते कर्मणी अकर्मय पश्येत आणि अकर्मणीच कर्मयहा, ही जी कर्म करण्याची तऱ्हा भगवंतांनी सांगितली त्याचा अधिक खुलासा या श्लोकांमध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं ज्ञानरूपी भूमिकेवर स्थिर झाल्यामुळं जो संन्यास जणू अनुभवतो अशा कर्मयोग्याचं चरित्र भगवंतांनी सांगितलं. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित् करोति सः. कर्मफलाचा संग जनी सोडून दिलेला आहे, कर्मफळाच्या ठिकाणी असणारी आसक्ती जनी सोडून दिलेली आहे. सर्वसाधारणपणाने एक कर्म करायचं आहे आणि त्या कर्माचं फळ तुला मिळायचं नाहीये, किंवा त्या कर्माच्या फळाची आसक्ती तुला सोडायला सांगितलेली आहे, तर आपल्या डोक्यातच बसत नाही मग कर्म करायचं कशाला. मोठीच विचित्र गोष्ट आहे. जर फळाचीही आसक्ती धरायची नाही तर एवढा उपद्व्याप करायचा कशाला. फळाचीच आसक्ती धरायची नाही, लक्षात घ्या की पारमार्थिक विशिष्ट भूमिका कशी असते हे समजावून सांगताना भगवंत सांगतायत, तुम्हाला करायचं नसेल तर करू नका. असं काही बंधन नाही की तुम्हाला कर्म करायचे आणि आम्ही फळाची आसक्ती कशी सोडायची असं धरून कर्म करा. तुम्हाला जर तशी करायची असतील तर काही भगवंत बंधन घालत नाहीयेत तुमच्यावर की तशाच प्रकारे कर्म झाली पाहिजेत. पण हा प्राप्त पुरुष जो आहे त्याची लक्षणं भगवंत सांगतायत, हे होऊ शकतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही ते करायला पाहिजे. परमार्थ ही अशी गोष्ट आहे की तुमच्या जीवनात जणू ती हाताला धरून कोणीही आचरण तुमचं करणार नाही अशीच आहे. तुम्हाला बखुटील धरून लहान मुलाला जसं चालवतात, रस्ता संपत नसतो त्याच्या दृष्टीने आणि त्याला कडेवर बसायचं असतं आणि आई मात्र त्याला बकोटील धरून चालत लावते. चालायला पाहिजे म्हणते, आता मलाही शक्य नाही असं म्हणते. तसं तुमच्या बाबत भगवंत करणार नाहीत. जर असं असतं जीव जन्माला घातला आणि आता त्याला मुक्तच करायचा असा भगवंतांचा संकल्प आहे आणि या संकल्पाकरता म्हणून आपल्याला झेपत नसलं तरी कर्मफळ सोडच म्हणून तुमच्या मागे भगवंत लागलेत अशी परिस्थिती नाहीये. तुम्हाला जमत नसेल तर करू नका. पण परमार्थाचा विचार जर करायचा असेल, परमार्थ करायचा असेल, तर भगवंत ज्या कंडिशन्स प्री कंडिशन्स सांगतात त्याच्यात मात्र हे जरूर बसतंय. कारण असं जीवन असल्याखेरीज भगवंत त्या जीवनाला परिपूर्ण मानतच नाहीयेत. फळ हे नेहमी देह मन बुद्धीला मिळणारी गोष्ट आहे. आत्मा हा नेहमी अदृश्य आहे, तो दृश्य नाहीच आहे, इंद्रियांना दृश्य नाही. आत्मा हा इंद्रियांचा विषय नाही, वाणीचा विषय नाही, मनाचा विषय नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असंच आत्म्याबद्दल म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आत्मा आहे म्हणजे जीव भाव आहे, चैतन्य आहे, तेव्हा ते चैतन्य देहाच्या आश्रयाला आलेलं आहे किंवा देहाला त्यांनी धारण केलेलं आहे हे उघड आहे. आत्मा आहे हे समजायला देहाची हालचाल देखील पुरेशी आहे. याचं कारण आत तो आहे म्हणून डोळे पाहतायत, कान ऐकतायत, पाय चालतायत इत्यादी. पण तो मात्र स्वतः या सर्वांच्या मागे आहे आणि तो अदृश्य आहे. त्याच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धीकडून कर्म घडतात. जसं चुंबकाच्या सन्निधानाने लोखंडाच्या ज्या सुया आहेत तर त्या किंवा खिळे विशिष्ट आकार धारण करतात अथवा फिरतात, तसं केवळ आत्म्याच्या सन्निधानाने, त्याच्या केवळ असण्याने मात्र हा आत्मा जीवभावावर आहे. त्याला आपण आत्मस्वरूप आहोत असा बोध नाहीये, पण तो आहे, तो आहे म्हणून देह मन बुद्धी कर्म करतात. देह मन बुद्धी कर्म करतायत, पण देह मन बुद्धीच्या कर्मा वाचून त्याचं अडलेलं काही नाहीच आहे. तो मुळातच आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे आणि मुक्त आहे. पण आपण देहाच्या योगानी देही झालेले आहोत, देहात आलेले आहोत आणि आपल्याला जन्म मरण देहाच्या योगानी प्राप्त झालेलं आहे असा त्याला अबोध मात्र आहे. याच्यातून मुक्त होण्याची जर खटपट करायची असेल तर आपलं मूळ स्वरूप जे आहे तर त्याचं सतत चिंतन आणि ज्यामुळे आपण बद्ध होतो त्याच्यापासून नेहमीच वेगळं राहण्याची कला अशी त्यांनी संपादन करणं आवश्यक आहे. म्हणून कर्मफलाचा त्याग, कर्मफलाचा मनतः त्याग, कर्मफळाचा प्रत्यक्षता त्याग होणं शक्य नाही. कारण जसं कर्म हे देह मन बुद्धीकडून घडतं तसं बाहेरच्या जगताकडून त्याची प्रतिक्रिया म्हणून काही एक देह मन बुद्धीलाही सोसायला लागणारच. जसा चेंडू जमिनीवर आपटला की तेवढ्या प्रमाणात तो वर येणार, तशी फळ ही प्रतिक्रिया आहे. कर्मफळ ही प्रतिक्रिया असल्यामुळं ती मिळणारच आहे, पण ती देह मन बुद्धीला मिळणार आहे. आणि मी देह मन बुद्धीपेक्षा वेगळा, अकर्ता, अव्यय अशा भूमिकेत असल्यामुळं देह मन बुद्धीची फळ देह मन बुद्धीला लखलाभ होत, माझा त्याच्याशी काही संबंध नाही अशा भावनेने तो कर्मफळाचा त्याग करतो. समजतंय का मी काय म्हणतोय ते? कर्मफळाची आसक्ती सोडून तो कर्म करतो. कर्मफळाची आसक्ती ही गोष्ट खूप खोलवर मुरलेली असते. कर्मफळाची आसक्ती मनाला असते, इंद्रियांना असते, बुद्धीला कर्मफळाची आसक्ती असते. फार नियोजनपूर्वक बुद्धी देखील कर्मामध्ये उतरते, ते फळाकरताच उतरते. आणि शुद्ध स्वरूप असे आपण, पण देह मन आणि बुद्धीची सुख दुःख आपल्या स्वतःवर ओढून घेण्याची सवय लागल्यामुळं फळ देखील आपल्याला मिळतं असं समजायला आपण सुरुवात केलेली आहे. जसा स्फटिकाचा घडा तांबड्या वेल्वेटवर ठेवला तर तो तांबडा दिसतो, निळ्या वेल्वेटवर ठेवला तर निळा दिसतो. तो प्रत्यक्षतः जरी कुठल्याही रंगाचा नसला तरी देखील ज्याच्यावर ठेवला त्याचा रंग तो धारण केल्यासारखा दिसतो, तसा शुद्ध स्वरूप आत्मा जीवभावाला येऊन बद्ध झाल्यासारखा होतो, बद्ध होतो। आणि मनाची, बुद्धीची आणि इंद्रियांची जशी कर्मफळाच्या संबंधी आसक्ती असते, तशी अबोधानी जीवाला देखील आसक्ती प्राप्त होते। कारण मन म्हणजेच मी असं त्याला वाटत असतं, इंद्रिय म्हणजेच मी असं त्याला वाटत असतं, म्हणून तर देह सोडायला तयार नसतो। जेव्हा वेळ येते तेव्हा मी जाणार असं त्याला वाटायला लागतं, वस्तुतः तो जाणार नसतो पण मी जाणार असं त्याला वाटत असतं। आणि ही जी त्याची देह मन बुद्धीशी तादात्म्यता आहे, त्या तादात्म्यतेने फळाच्या संबंधी देखील तो तादात्म्यता पावतो। मन बुद्धी आणि इंद्रियांची जी तादात्म्यता असते ती आपल्या स्वतः तो ओढवून घेतो। आणि त्यामुळं तो फळामध्ये अतिशय गुंतून पडतो। करीन तर फळाकरता करीन, फळ मिळणार नसेल तर न करीन, अशा प्रकारच्या एका भूमिकेवर तो येतो। एवढंच नव्हे तर ते फळ नेहमीच आपल्याला अनुकूल मिळेल असं नाही। कधी कधी अनुकूल वेदनियम सुखम, सुखरूप फळ मिळतं, किंवा प्रतिकूल वेदनियम दुःखम, तसं दुःखरूप देखील फळ मिळतं। त्यामुळं मी सुखी, मी दुःखी अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो। पंडित म्हणजे शुद्ध बुद्धीचा जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, आपल्या स्वतःची अकर्म आत्मदशा पाहतो, असा पंडित शुद्ध बुद्धीचा पुरुष हा त्याच्या सर्वच कर्मांमध्ये फलासक्ती नसते असं भगवंत सांगतात। अशा करता नसते, त्याच्या मनामध्ये कदाचित फलासक्ती थोडी बहुत असते बर का, त्याच्या बुद्धीमध्ये थोडी बहुत असते। उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा एक विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी असं त्यांना निश्चित वाटत असतं, पण त्या भावनेमध्ये त्यांचा आत्मा लडबडलेला नसतो, गुंतून पडलेला नसतो, वासनेमध्ये सापडलेला नसतो। इंद्रिय मन बुद्धीपेक्षा मी वेगळा, त्यामुळे इंद्रिय मन बुद्धीला सुख त्यांच्याही होत नाही असं नाही। याज्ञवल्क्यांची गोष्ट स्वामीजी सांगायचे की एक राजा जो जो म्हणून संत त्याच्या राज्यामध्ये येईल त्याला बोलवत असे आणि आपल्या पंक्तीला जेवायला बसवत असे आणि खूप तिखट स्वयंपाक करायला राजा सांगायचा आणि स्वामीजी सांगायचे की पहिला घास घेतला की इतकं तिखट जाळ असं जेवण ते ज्ञानी पुरुष जेवू शकायचे नाही। तेव्हा राजा म्हणायचे की तुम्हाला देखील तिखट गोड सगळं, मग तुम्हाला ज्ञान काय झालं, तुरुंगात टाका असं करायचे। एकदा याज्ञवल्क्य आले आणि याज्ञवल्क्यांना जेवायला बसवलं आणि स्वामीजी वर्णन करायचे की आमटीचा पहिला भुरका घेतला त्यावेळेला आमटी होती असा त्याचा अर्थ आहे। त्या काळात देखील आमटी करत असत। आमटीचा पहिला भुरका म्हणायचे याज्ञवल्क्यांनी घेतला आणि याज्ञवल्क्य उठून उभे राहिले पाटावर, म्हणाले राजा एवढा तिखट स्वयंपाक। राजा म्हणाला तुम्हालाही सुख दुःख तिखट गोड सगळं तुम्हालाही आहे वाटत। ते म्हणाले की अरे तुझ्यासारख्याला जे समजतं ते काय मला समजत नाही असं वाटतं तुला, तुला जे समजत नाही ते मला समजतं, हे माझं वैशिष्ट्य आहे। राजाला त्यांनी आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि त्या सगळ्या ज्ञानी महापुरुषांना सोडून द्यायला सांगितलं अशी एक गोष्ट स्वामीजी सांगायचे। मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी, इंद्रियांच्या ठिकाणी काही एक काम हा संभवतो, पण त्यांनी ते प्रभावित होत नाहीत आणि आपण जसे समजतो तितका तो काम नसतो, तितका तो संकल्प नसतो। त्या तऱ्हेने ते पूर्ण निस्पृह निरीच्छ म्हणावेत असे झालेले असतात। एक गोष्ट मी वाचली ती, तानसेन गात असत आणि आपण अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नांचा दरबार असं ऐकतो, त्याच्यातले एक रत्न म्हणजे तानसेन होते। अकबराला तानसेनांचं गाणं फार आवडत असे, एवढंच नव्हे तर तानसेनासारखा दुसरा गवई नाही असं अकबराला वाटत असे। आपल्या दरबारात जी नवरत्न आहेत ते श्रेष्ठ असे तानसेन त्याच्यापैकी एक। पण तानसेन नेहमी म्हणायचे की माझं गाणं काहीच नाही, असे माझे गुरु आहेत। राजाला अकबराला अशी इच्छा होती की एकदा तरी तानसेनांचे जे गुरु आहेत त्यांचं गाणं आपल्याला ऐकायला मिळावं। हरिदास पंडित असं त्यांचं नाव होतं। त्यांनी आग्रहच धरला की हरिदास पंडितांना आदरपूर्वक दरबारात बोलवा, त्यांचं गाणं मला ऐकायचं आहे। तेव्हा तानसेन म्हणाले की कोणी बोलावलं म्हणून ते गात नाहीत, ते येतीलच असं नाही, किंबहुना ते न येण्याचीच शक्यता जास्त। त्यांचं जर गाणं ऐकायचं असेल तर गंगेच्या काठावर असलेल्या त्यांच्या झोपडीमध्ये ते पहाटेच्या वेळेला गातात, तेव्हा झोपडीच्या बाहेर लपून ऐकायला लागेल। तसे एकदा अकबरांनी गुरु हरिदासांचं गाणं तानसेनांबरोबर झोपडीच्या बाहेर थांबून ऐकलं। अकबर अतिशय प्रभावित झाले। पण तानसेन असं म्हणाले की मी काही मिळवावं म्हणून गातो, माझे गुरु मिळवलं म्हणून गात आहेत। ते दरबारात येऊन गाणं तर शक्य नाही, मी कोणाकरता तरी गातो, ते ईश्वराकरता गातात। मी मान सन्मान मिळावं म्हणून गातो, ते ईश्वराचं प्रेम मिळावं म्हणून गातात। मी असत्यामध्ये गातो, ते सत्यामध्ये गातात। त्यांच्या ठिकाणी त्यांचं गाणं, कलाकाराला ही गोष्ट अशक्य आहे, जर कला हातात अथवा गळ्यात असेल तर दुसऱ्यांनी जर ऐकली नाही तर उपयोग काय त्या कलेचा, असं कलाकाराला नेहमी वाटत असतं। जसं तुम्ही भगिनींनी जर दागिने केले आणि कोणीच त्या दागिन्यांविषयी तुम्हाला विचारलं नाही तर तुम्हाला जसं अस्वस्थ अस्वस्थ काहीतरी होतं असं म्हणतात, कलाकाराचंही तसंच असतं। कलाकाराला जर दाद मिळाली नाही तर त्याचं गाणं पडायला सुरुवात होते। लोक जर समोर न समजणारे असतील तर कलाकार गाऊ शकत नाही, वाजवू शकत नाही, कारण त्याची जी सगळी कला आहे ती दुसऱ्यावर अवलंबून आहे। तानसेन म्हणाले की हरिदास पंडितांचं जे गाणं आहे ते दुसऱ्याकरता नाही, ते काही मिळावं म्हणून नाही, ते ईश्वराकरता गातात। अशा प्रकारची भूमिका ठेवणारे निश्चित असतात। त्यक्त्वा कर्मफलासंगम, आणि त्यांची जी फळाची अपेक्षा असते, जर थोडी बहुत अपेक्षा असते असं मी सांगितलं तर ती बहुधा जनकल्याणाची असते। त्यांच्या मुखातून शब्द जर येतील तर लोकांच्या कल्याणाचे येतील, ती त्यांची कामना होऊन जाते। कल्याण करी राम राया जनहित विवरी, आपल्या स्वतःच्या हिताची चिंता न करता जनहित व्हावं ही फार तर त्यांची कामना असते, त्यांचा स्वार्थ हा परहितात दडलेला असतो, ती त्यांची कामना जरूर असू शकते, पण अशा कामनेने ते बांधले जात नाहीत। स्वामीजींनी माया अपार्टमेंट उभारलं, अध्यात्म मंगल धाम झालं, पण ते म्हणत असत की उपर्ण झटकलं की निघालो, मी या कशात अडकलेलो नाही, पण हे सर्व केलं त्यांनी ते आपल्या करता, अशा अशा प्रकारची त्यांची कर्मफळाच्या ठिकाणी असणारी ओढ ही देखील लोकांच्या कल्याणाची असते आणि त्याच्यात ते अडकलेले नसतात। त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्य तृप्तः निराश्रयः, जो नेहमीच तृप्त असतो कर्मफळाचा, ज्यांनी त्याग केलेला आहे, असा पुरुष इंद्रिय मन बुद्धीच्या फळांची वाट पाहत नाही आणि त्याच्यावर त्याची तृप्ती अवलंबून नसते, कारण आपण जन्मरहित आणि अव्ययी आहोत, अविनाशी चैतन्य स्वरूप आहोत, शांत स्वरूप आत्मा आहोत, अशा प्रकारच्या दृढ निश्चयावर तो असतो, तो नित्य तृप्त काम परिपूर्ण आत्मस्वरूप असाच असतो। त्याच्या ठिकाणी नित्य तृप्त याचा अर्थ कधी तृप्त आहे कधी तृप्त नाही असं ज्याच्या बाबत नाही, असा जो सकाळी दुपारी रात्री तृप्तच आहे, असा निरनिराळी कर्म करत असताना ज्याची तृप्ती कधी ढळत नाही, असा संसारात असताना संसारातली सुख आणि दुःख उपभोगत असताना ज्याला आंतरिक समाधान सोडून गेलेलं नसतं, असा परवा गुरुवारी केंद्र झालं त्याच्यामध्ये असं सांगितलं, विनोबांची आठवण सांगताना कोणी असं सांगितलं की आई गेली तर मला पहिला स्पर्श होईल भगवंताचा आणि मग माझ्या डोळ्यात अश्रू येतील, डोळ्यात अश्रू येणार नाहीत असं विनोबा म्हणत नाहीत, पण मला पहिला स्पर्श होईल भगवंताचा। कोणतीही सुखाची गोष्ट असेल अथवा दुःखाची गोष्ट असेल, पहिला स्पर्श होईल भगवंताचा, आत्मस्वरूपाचा आठव होईल आणि मग भावना देखील वाट काढतील। अशा प्रकारे जो नित्य तृप्त आहे, असा निराश्रयः, ज्यांनी सर्व आश्रयांचा त्याग केलेला आहे। मला कधी कधी असं वाटतं की हे एवढे मोठे मोठे शब्द आपण ऐकतो कित्येक वर्ष, पण आपली आश्रयाची भूमिका काही केल्या सुटत नाही। देहाचाही ज्यांनी आश्रय नाही धरलेला तो कधी पडला तरी चालेल अशी ज्याची भूमिका आहे, कुटुंबाचाही आश्रय नाही धरलेला संसारी माणसाने देखील आहे या संसारातून आत्ता तू जातोस का असं जर सद्गुरूंनी विचारलं तर असाचा असा मी बाहेर जायला तयार आहे, सद्गुरु तुम्हाला म्हणणार नाहीत पण तुम्ही तयार आहात की नाही हा प्रश्न आहे, तुम्ही आश्रय सोडलेला आहे की नाही हा प्रश्न आहे। याज्ञवल्क्यांची गोष्ट आहे ना की जनक राजाने विचारलं की संन्यास म्हणजे काय, याज्ञवल्क्य म्हणाले, राजा उद्या सांगतो संन्यास म्हणजे काय ते. याज्ञवल्क्यांचं जीवन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे बर का. याज्ञवल्क्य स्वतः किंखापाचे कपडे घालत असत, किंखापाचे अंगरखे असत, अंगावर दागिने होते, अतिशय श्रीमंत असा आश्रम होता. एका वेळेला 1000 लोक जेवतील राहतील अशी व्यवस्था आश्रमामध्ये होती, असा संपन्न आश्रम होता. आणि याज्ञवल्क्य हे नेहमी शास्त्र चर्चा करून पंडितांना हरवून किंवा जिंकून घेऊन धन मिळवत असत असं याज्ञवल्क्यांबद्दलचं वर्णन आहे. असं धन मिळवून ज्यांनी आश्रम संपन्न केलेला होता. आणि तेव्हाचे जे वाद असत, शास्त्रवाद किंवा शास्त्र चर्चा असे, त्याच्यामध्ये 1000 गायी ज्यांची शिंग सोन्यानी मढवलेली आहेत, ज्यांच्या अंगावर फार उत्तम वस्त्र किंवा रेशमी अथवा सोन्याच्या किंवा चांदीच्या कलाभूतींनी पांघरलेल्या अशा गायी, वस्त्रांनी पांघरलेल्या गायी अशा असत आणि धनसंपदा ही मिळत असे. गार्गी आणि याज्ञवल्क्य यांचा जो वाद झाला, तर याज्ञवल्क्यांनी आधीच सांगितलं वाद जिंकलेला आहे, त्या गायी आश्रमाच्या ठिकाणी जाऊ देत, आणि गार्गीशी याज्ञवल्क्यांचा संवाद झालेला आहे. असे याज्ञवल्क्य, राजाने विचारलं की संन्यास म्हणजे काय, जनकाने विचारलं. हे याज्ञवल्क्य देखील अनेक आहेत बर का, आणि जनक देखील अनेक आहेत. याज्ञवल्क्य नावाचा एक ऋषी असेल कदाचित, पण अशीही शक्यता आहे की याज्ञवल्क्य या नावाचे कोणी जास्तही ऋषी असतील. आणि जनक देखील एक नाहीयेत. जनक म्हणजे सर्व जनता राज्य संभार सांभाळणारा तो जनक, जसं सीतेच्या वडिलांनाही जनक म्हणत असत. राजाला जनक म्हणण्याची रीत होती, पण हे ज्या याज्ञवल्क्यांच्या बद्दलची गोष्ट आहे, ते याज्ञवल्क्य आणि ते जनक असं जर म्हटलं तर राजाला ते म्हणाले की मी नंतर सांगेन, उद्या सांगेन या प्रश्नाचं उत्तर, संन्यास म्हणजे काय. आणि दुसऱ्या दिवशी याज्ञवल्क्य अंगावर संन्यास धर्माची वस्त्र घालून आणि कमंडलू घेऊन आणि दंडा घेऊन राजदरबारात आले तर सगळे हसायला लागले, एवढा श्रीमंत संत. आणि संन्याशाची वस्त्र घेऊन आला, अंगावर घालून आला. राजांनी विचारलं, राजदरबारामध्ये मोठं महत्वाचं स्थान याज्ञवल्क्यांना होतं, राजाने विचारलं की आज हे काय. तेव्हा याज्ञवल्क्यांनी दंडा वर करून सांगितलं की राजा याला संन्यास म्हणतात, म्हणजे वस्त्राला नव्हे या स्थितीला आता चाललो, आता परत येणं नाही. आणि याज्ञवल्क्य निघून गेले. आपल्या दोन पत्नींमध्ये, दोन पत्न्या होत्या, संपत्तीची विभागणी केली. त्याच्यातली एक पत्नी याज्ञवल्क्यांना म्हणाली की ही संपत्ती तुम्ही आम्हाला देऊन टाकता आहात, कशा करता देत आहात एवढी परिश्रम करून मिळवलेली संपत्ती. ते म्हणाले याच्यात खरं सुख नाही, खरं सुख तर माझ्याजवळ आहे म्हणून मी याचा सहज त्याग करतो आहे. ती म्हणाली ज्याच्यात सुख नाही ते आम्हाला देऊन आणि आम्ही घेऊन त्याच्या संबंधी करणार काय. म्हणून तिने आपलं स्वतःला दिलेलं जे निम्म धन होतं ते न घेण्याची इच्छा व्यक्त केली. आणि कात्यायनी नावाची त्यांची दुसरी पत्नी होती, तिने तेही घेतलं आणि ती सुखाने राहिली. आणि मैत्रेयी याज्ञवल्क्यांबरोबर निघून गेली. कशाचाच आश्रय न करणं याच्यात मनतः वेळ आली तर निस्पृहस्य तृणम जगत अशा प्रकारची तेजस्वी भावना पाहिजे. अगदी इहलोकीची यात्रा देखील कधी संपेल सांगता येत नाही, कधीही तयार आहे अशी भावना पाहिजे. आणि भरलेल्या संसारातून उठून जाणं वगैरे असे भावनात्मक शब्द तिथं नसतील, कारण संसार हा नेहमीच भरलेला असणार आणि तो नेहमी रिकामा असतो. असा निराश्रय ज्यांनी कर्मफळाचा संघ टाकलेला आहे, कशा करता का म्हणून टाकलेला आहे, त्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्या ज्ञानानी त्याची सगळी कर्मच दग्ध झाली म्हणून फळ देखील दग्ध झाली असं विवेकानी जो पाहतो, त्याच्या कोणत्याच कर्मांमध्ये काम आणि संकल्प नाहीत, काम संकल्प विवर्जित कर्म करण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली आहे, म्हणून त्यक्त्वा कर्मफला संगम, कर्मफळाच्या संघाचा ज्यांनी त्याग केलेला आहे. फळाकरता कर्म करणं निराळ. मी अशी एक गोष्ट वाचली ती की पती दमून भागून घरी आला, सकाळी कधीच बाहेर पडलेला होता, अगदी भल्या पहाटे, आणि मोठा श्रमून दमून रात्री घरी आला. पत्नी वाट पाहत होती जेवणाकरता. तो आला आणि म्हणाला की मला तहान लागलेली आहे, मला पहिलं पाणी दे. म्हणून ती लगबगिनी पाणी आणण्यासाठी आत गेली आणि तेवढ्या वेळात तो तिथल्या मंचकावर लवंडला आणि त्याला झोप लागली. दमलेला असल्यामुळे तहान लागलेली होती, भूक लागलेली होती, पण तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्यांनी असं पाहिलं की पत्नी मंचकाच्या जवळ पाण्याचा प्याला घेऊन उभी होती. तेव्हा त्यांनी विचारलं की तू अशी का उभी आहेस, तेव्हा ती म्हणाली की तुम्ही आलात आणि आल्या आल्या पाणी मागितलं आणि झोपलात, कधीही तुमची झोप मोड होईल आणि तहान लागलेली आहे, तुम्हाला तहान लागलेली असल्यामुळं पाणी प्यायचं आहे म्हणून मी पाण्याचा प्याला घेऊन म्हणून उभी होते. तो म्हणाला की मी जर झोपलेलो होतो तर तू झोपायचंस. ती म्हणाली तुम्हाला जाग कधी येईल मला काही कल्पना नाही. राजाच्या गुप्तहेरांनी जाता जाता हा संवाद पहाटे झालेला ऐकला आणि राजाला बातमी दिली की अशी एक आश्चर्यकारक घटना घडली की पत्नी रात्रभर जागी उभी होती आणि म्हणत होती की तुम्ही पाणी मागितलं तुम्हाला कधी जाग येईल म्हणून मी रात्रभर पाण्याचा प्याला घेऊन जागी राहिले. राजालाही मोठा अचंबा वाटला. राजा म्हणाला की तिला बोलून घ्या, तिचा सत्कार करा, आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचे नागरिक आहेत हीच मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तिला बोलवलं गेलं, तिला मोहरांनी भरलेलं ताट अर्पण केलं, वस्त्र दिली गेली, तिचा सन्मान झाला आणि ही गोष्ट सगळ्या राजधानीमध्ये त्या शहरामध्ये पसरली आणि शेजारी राहणारी शेजारीण म्हणाली की त्यात काय एवढं, राहिली असेल उभी म्हणून एवढं मोहरांनी भरलेलं ताट देण्यासारखं त्याच्यात काही नव्हतं. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की उद्या तुम्ही सकाळी लवकरच घराबाहेर पडा आणि रात्री दमून भागून घरी या. मी तुम्हाला आणि आल्या आल्या पाणी मागा आणि झोपून जा.
पत्नींनी सांगितल्यावर करायचंच असतं असं असल्यामुळं तोही सकाळी लवकर घराबाहेर पडला, दमून भागून घरी आला. आल्या आल्या त्यांनी पाणी मागितलं. ती पाणी आणायला आत गेली तेवढ्या वेळात त्याला झोप लागली पाहिजे तशी त्याला झोप लागली. तो झोपल्याचं पाहून ही झोपली आणि पहाटे मात्र संवाद झाला. पती म्हणाला की तू रात्रभर उभी. ती म्हणाली की तुम्ही दमून भागून घरी आलेले होतात, तुम्हाला भूक लागलेली होती, तुम्ही पाणी मागितलेलं होतं म्हणून मी रात्रभर उभी होते. मग तूही झोपायचंस, तू झोपली का नाहीस, तुम्हाला कधी जाग येईल, झोपायचं कसं म्हणून मी जागी राहिले. राजदूताने हाही संवाद ऐकला. राजापर्यंत बातमी गेली. राजाने बोलवून घेतलं आणि सांगितलं की हिला 10 फटक्यांची शिक्षा द्या. ती म्हणाली की चांगलाच न्याय. एकीला ताट भरून मोहरा आणि मला माझ्या वाट्याला 10 फटके. तेव्हा राजा म्हणाला की तू घडून आणलंस आणि ते सहज घडलं. तू त्याच्यावर अवलंबून होतीस, तुला माहित होतं की अशी घटना घडल्यावर राजा एखाद्या वेळेला येऊन आपला सन्मान करेल किंवा आपल्याला बोलवून आपला सन्मान करेल. कर्माच्या फळाच्या ठिकाणी आश्रय ज्यांनी काढून टाकलेला आहे, जो नेहमीच तृप्त आहे, तिने काही मिळावं म्हणून केलेलं नव्हतं, तू मिळावं म्हणून केलंस, हा तुझ्यात आणि तिच्यात फरक आहे. कर्मण्यभि प्रवृत्तोपी, अशा गुणांनी जो युक्त आहे तो कर्माच्या बाबत अभिप्रवृत्त असा शब्द वापरला आहे. नुसती प्रवृत्ती नाही तर प्रवृत्तीच्या अलीकडे असणारा उत्साह देखील आणि मग प्रवृत्ती. नुसती कर्म करणं नाही, अत्यंत उत्साहाने कर्म करणं. अशी कर्म करणारा तो असतो कर्मण्यभी प्रवृत्तोपी. नैव किंचित करोति सहा. महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला ही भगवद्गीता आणि या भगवद्गीतेच्या सुरुवातीला एक प्रसंग घडला. तो म्हणजे भीष्मांनी शंखनाद केला आणि सगळ्या कौरवांनी शंखनाद केला आणि त्याचा महाभयंकर ध्वनी निर्माण झाला. भीष्मांनी ते सेनापती असल्यामुळे शंखनाद केला. पांडवांकडून प्रथम शंखनाद भीमाकडून अपेक्षित होता. कारण भीम पांडवांचा सेनापती होता. पण भगवान श्रीकृष्ण उभे राहिले रथावर. आणि त्यांनी प्रथम शंखनाद केला, मग अर्जुनाने केला, मग भीमानी केला आणि सगळ्या पांडवांनी केला. त्याचं फार सुंदर वर्णन भगवद्गीतेत आलेलं आहे. पांशजन्यम ऋषिकेश, श्रीकृष्णांनी आपला पांशजन्य शंख फुंकला. देवदत्तम धनांजयः, याच्यावर टीप देताना विनोबा असं म्हणतात की न धरी शस्त्र करी मी असं म्हणणारा माधव शंख फुंकणाऱ्यांमध्ये मात्र अग्रेसर. पहिला शंख त्यांनी फुंकला, जणू आपल्यालाच युद्ध करायचं आहे अशा भावनेने. आपण युद्धात जणू सहभागी होणार आहोत अशा भावनेनी आणि सल्ल्याच्या योगाने ते सहभागी होतेच. आणि जेव्हा तशी वेळ आली तेव्हा शस्त्र घेऊन भीष्मांवर धावून जायला देखील त्यांनी कमी केलं नाही. कर्मण्यभिप्रवृत्तोपी, कर्माच्या ठिकाणी अभिप्रवृत्त असताना देखील नैव किंचित करोति साहा, आंतरिक अनुभवाने त्यांनी काही केलं नाही, तो आत्म्यामध्ये स्वतःच्या आनंदामध्ये शांतीमध्येच निमग्न असा राहिला असं वर्णन भगवंत करतायत. जो शरीरी उदासू, जो शरीराच्या ठिकाणी अत्यंत उदास, देह मी नाही अशा भावनेवर आहे, फळभोगी निरासू, फळभोगाच्या ठिकाणी फळभोगाच्या भावनेचाच ज्यांनी निरास केलेला आहे, नित्यता उल्हासू होऊन असे आणि नित्य आत्मसुखामध्ये उल्हसित असणारा असा जो असतो, जो शरीराच्या ठिकाणी उदास नसतो तो खूप घाबरतो बर का. आपल्या सगळ्यांचं वर्णन तेच आहे. जेव्हा भुट्टोंना झुल्फिकार आली, भुट्टोंना फाशी दिली, तेव्हा ठरलेल्या वेळापेक्षा आधीच त्यांना उठवण्यात आलं. ते रात्रभर झोपू शकले नव्हते. पंतप्रधान एका देशाचे म्हणून सत्ता गाजवलेल्या माणसाला फाशी दिली गेली आणि फाशीची वेळ 4:30 ठरलेली असताना 2:30 त्यांना उठवलं. ते म्हणाले अजून 2 तास आहेत, इतक्या लवकर? त्यांना बाहेर घेऊन जात असताना त्यांनी झटापट केली. जे घेऊन जायला आले त्यांच्यावरच झडप घालून त्यांना पकडून ठेवलं. त्यांना ओढत बाहेर न्यायला लागलं. त्यांना रात्रभर जुलाब होत होते. आणि भुट्टोंचं उदाहरण सांगून भुट्टोंना कमी लेखण्याचा कोणताच हेतू नाही. कोणाचंही जसं होईल तसं भुट्टोंचं झालं. याचं कारण देहबुद्धी केवढी बळकट असते. देहबुद्धीचा माणूस अंतरी भ्यालेलाच असतो. तो अंतरी घाबरलेला असतो आणि कर्म करत असतो. कर्मामध्ये यश मिळेल हे त्याला माहीत नसतं का अपयश मिळेल त्याला माहीत नसतं. चिंतित असतोच. सर्व वेळेला तो चिंतित असतो. जसं अज्ञानांमुळं किंवा लहान असल्यामुळं शाळेत जाताना चिंतित, तसं नोकरीच्या पहिल्या दिवशी तो चिंतितच असतो. लग्न झाल्यानंतर देखील तो चिंतितच असतो. आपलं कसं काय हे नीट होणार त्याला माहीत नसतं. प्रत्येक टप्प्यावर त्याला चिंता असतेच असते. असं शक्यच नाही की त्याला चिंता नाही. काही एक चिंता, काही एक रुखरुख त्याला असतेच. अशा व्यक्तींमध्ये मी वाचलं तर की स्टॅलिन रशियाचा सर्वा सर्वे सर्वा. आमच्या लहानपणी रशिया म्हणजे आता जसा चीन आहे, चीन आता पुष्कळ ओपन झालाय असं म्हणतात, पण तेव्हा रशिया म्हणजे पोलादी पडदा असल्यासारखं होतं. त्याच्या मागं काय चाललंय कोणाला माहीत नाही. पण स्टॅलिन ला जे अन्न दिलं जात असे ते आधी 4 जणांना खायला दिलं जायचं. त्याला कायम भीती होती की आपल्याला मारण्यात येईल की काय. आणि ते जेवल्यानंतर एक तासाभराने स्टॅलिन जेवत असे. स्टॅलिननी नंतर या गोष्टी उघड्या झाल्या की स्टॅलिन सारखे दिसणारे जवळपास 4 लोक स्टॅलिननी जमवलेले होते. आणि जेव्हा परदेशातून कोणी पाहुणे भेटायला येत असत, रशियाला भेट द्यायला येत असत, तेव्हा त्यांना स्वागताकरता जाणारा मनुष्य वेगळा असे, स्टॅलिन नसे. स्टॅलिन सारखा दिसणारा मनुष्य तिथं जायचा, स्वागत करायचा पाहुण्यांचं,
आणि जे शस्त्रधारी बंदुका आणि त्याला संगिनी लावलेले असे सैनिक जेव्हा सलामी देत असत तेव्हा वेगळाच मनुष्य सलामी घ्यायचा, स्टॅलिन नसायचा तिथं. आपलं आपलं काम झाल्यानंतर ही माणसं बाजूला करण्यात येत असत आणि राजप्रासादात मात्र स्टॅलिन पाहुण्यांशी बोलत असे. त्याला नेहमी भीती होती की कोणत्या क्षणी आपल्याला मारलं जाईल सांगता येत नाही. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे जो संतोषाचा गाभारा हा कुठं आणि ही अशी उदाहरणं कुठं. परवाच एक महिन्याभराच्या आत पेपरमध्ये हिटलरच्या अतिशय निकट राहणारा शेवटपर्यंत तर तो मनुष्य गेला म्हणून बातमी होती. 90-93 वर्षांचा होऊन गेला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हिटलरला जे अन्न दिलं जात असे ते प्रथम आम्हाला खायला लागायचं आणि मग हिटलर खात असे. तीच गोष्ट, तेच सर्व. जे फार बळकट आहेत असं वाटतं ते सगळ्यात हरणाच्या काळजाचे भित्रे असे. जो संतोषाचा गाभारा आणि हे वर्णन कुणीकडे आहे, आत्मबोधाची ये वोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता, जणू संतोषाचा गाभारा. मूर्तिमंत संतोष ज्याच्या अंतरी सामावलेला आहे असा तो आत्मबोधाचं जेवण करत असताना, जेवण वाढत असताना, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता ओरपत असताना ते जेवण आता माझं पोट भरलं असं कधीही म्हणत नाही. नेहमी आत्मबोधाचं जेवण करणारा आणि देहबुद्धीवर कधी न येणारा असं ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ये वोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. निराशी ही यतचित्तात्मा त्यक्ता सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. पुढचे श्लोक, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धौच कृत्वापि न निबध्यते. फार फार सुंदर. ज्ञानपूर्वक म्हणजे ज्ञान झाल्यामुळं ज्यांनी कर्म करून देखील कर्म न केल्यासारखं होतं म्हणून कर्म त्याग किंवा कर्म संन्यास ज्यांचा घडलेला आहे असं शास्त्र विश्वास ठेवतं अशा पुरुषाची लक्षण आहेत. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.